93.5 Red FM.
Ala de ala sangam ala.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
चेतन हिरलेकर. सोसायटीचं नाव आहे आशिया ना, सुतरोड पाषाण एरियामध्ये.
न भूतो न भविष्य, रेडिओवरती कधीच असं ग्रँड प्राइज कोणी दिलेलं नाहीये माझ्या माहितीत तरी. आपण एक रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमच्या सिस्टमच एका लकी सोसायटीला गिफ्ट करणार आहे.
खूप मोठं प्राइज आहे.
पण एकाच सोसायटीला मी देऊ शकतो, ती निवडायची कशी? तुमच्या सोसायटीला मी देतो हे फुकट.
अच्छा,
50,000 ते लाखभर वगैरे त्याची कॉस्ट आहे, डिपेंडिंग ऑन
माहिती. म्हणजे ऍक्च्युली आम्ही सध्या प्रयत्न करतोय रेन हार्वेस्टिंग करायचं आणि सध्या कोटेशन घेतोय वेगवेगळ्या कंपनीज कडून. तर हा
तर तुला मी हे बुकट देऊ शकतो, पण इन रिटर्न तू आणि तुझ्या सोसायटी मेंबर सगळे मिळून समाजासाठी काय कराल? किंवा अगदी समाजासाठी फार मोठा हे झाला, पण आसपासच्या आपल्या लोकांसाठी, शहरासाठी काय करता येईल, काय कराल?
अच्छा, करंटली आमची सोसायटीमध्ये सगळे ट्यूबलाईट वगैरे चेंज करून जस्ट एलईडी मध्ये कन्वर्ट केले. ओला कचरा निवारण ते पण आमच्या इथे आहे. आम्ही म्हणजे गांडूळ खत बनवायचा एक छोटा प्लांट पण बनवलाय.
अरे वा वा, तो चालतोय का? पण बऱ्याच वेळा चालू होतं ते आणि पुढे कंटिन्यू होत नाही.
एक वर्ष झालं चालू आहे आणि आम्ही कंटिन्यू करतोय.
व्हेरी गुड.
सोलार पॅनल याच्या पोटेशन वर सध्या काम करतायत. तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला जे झोपडपट्टी किंवा जे छोटे घरवाले ज्यांच्याकडे पाण्याचं कनेक्शन नाही, अशा काही फॅमिलीज आहेत, त्या आमच्या बिल्डिंग मध्ये येऊन त्यांचं पाण्याचं पाणी भरून घेऊन जातात.
क्या बात, क्या बात.
वी हेल्प देम टू गेट द ड्रिंकिंग वॉटर.
छान, तुम्ही ऑलरेडी खूप चांगलं काम करताय. पण या निमित्तानं या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बदल्यात काहीतरी तुम्हाला करावं लागणार आहे. तर तू सोसायटीमध्ये मीटिंग घे, सगळ्या मॅनेजमेंटशी बोल आधी, सगळ्यांना एकत्र करून तुम्ही एक दोन दिवसात मीटिंग लावा आणि सांगा तिथे की संग्राम आणि रेड एफ एम हे असं असं करतायत, तर आपल्याला काय क्रिएटिव्ह आयडिया सुचत आहेत, काय करता येईल.
ठीक आहे, ठीक आहे, नक्की.
आणि कळव मला.
बिल्कुल बिल्कुल संग्राम.
डन डन डन, लेट्स डू दिस मॅन.
शुअर संग्राम, थँक्यू. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते.
कमिंग अप इन जस्ट विथ सुपर हिट गाणी. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.